नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली आणि 45,000 कोटींपेक्षा जास्त कामं आणि प्रकल्प सुरू केले. 16 सप्टेंबर 2023 ला 29 निर्णय व 26 घोषणा करण्यात आल्या. यापैकी 29,000 कोटींची कामे पूर्णत्वाकडे झाली आहेत. उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलं नाही तर याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकास योजनांच्या कामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करून डॉक्टरांशी संवाद साधला. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तसंच धाराशिव इथं पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं चित्रकार दिलीप दारव्हेकर आणि कुटुंबियांनी कळमनुरी तालुक्यातल्या 52 स्वातंत्र्य सैनिकांची रांगोळीतून भव्य चित्रकृती रेखाटली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं 8व्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 40 देशातल्या 200 प्रतिनिधींसह सुमारे 4,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात जलक्षेत्रात काम करणारे 100 हून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 3र्या कार्यकाळाला आज 100 दिवस पूर्ण झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून सुरक्षित भारत निर्माण करण्यास मदत केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. सरकारनं 3र्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसात 15 लाख कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांना मंजुरी दिली आहे आणि कामं सुरु केली आहेत. तसंच पायाभूत सुविधांसाठी 3 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत असं शाह यांनी सांगितलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून मंत्री अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. महानगरपालिकेनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात 8 विहिरींमध्ये आणि 1 नैसर्गिक तलावासह 7 कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून 1/2 किलो सेंद्रिय खताचं पाकिट भेट म्हणून दिलं जाणार आहे. नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे तर धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे 1,000 गणेशमूर्तींचं विसर्जन होणार आहे. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची आगेकूच सुरू आहे. हंगेरीविरुद्ध भारताच्या पुरुष संघानं 3-1 असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली तर महिला संघानं आर्मेनियावर विजय मिळवला. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला संघानं सलग 6 विजयांची नोंद केली आहे. स्पर्धेत अजून 7 फेरींचा खेळ बाकी आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.